भाग 11 पाप मरण लेवी यांना 4 अध्याय 27 ते 35 वचन आणि योहान यांना 1 अध्याय 29 वचन। मोशेनी वेळेस जेव्हा देवना नियमना उल्लंघन होता तेव्हा एक बकरू कापावा लागता। नियम जो तोडता त्याने जागेवर ता बकरू कापावा लागता। हाई लोकसला आठवण करी देता। परमेश्वरनी आज्ञाला जो कोणी पाळताना त्या विरोधात पाप होता आणि त्यांना वाईट देखील होता। त्यावेळी पापनामुळे एक बकरा कापावा लागता आणि हाही एक चिन्ह असणार। तो या गोष्टी दाखवतो की नंतर एक असा मोठा बलिदान होणार असणार। म्हणे देवनं आपला एकुलता एक पोऱ्याला बलिदान व्हावण्यासाठी जगमा पाठवानी योजना तयार करना।